श्री दासबोध दशक बारावा विवेक वैराग्य समास आठवा काल रूप निरूपण
श्री राम मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टधेचा विस्तार सृष्टिक्रमे आकार आकारला हे अवघेच नस्ता निर्मळ जैसे गगन अंतराळ निराकारी काळ वेळ काहीच नाही उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसून आला येरवी पाहता काळाला ठावची नाही एक चंचळ एक निश्चळ या वेगळा कोठे काळ चंचळ आहे तावत काळ काळ म्हणावे आकाश म्हणजे अवकाश अवकाश बोली जे विलंबास त्या विलंब रूप काळास जाणून घ्यावे सूर्या करिता विलंब कळे गणना सकळांची आकळे पळापासून निवळे युगपर्यंत पळघटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्षमास षडमासवर युगास ठाव जाला त्रेत त्रेत द्वापार कळी संख्या चालिली भूमंडळी देवांचे आयुष्ये यागळी शास्त्री निरोपिली ते देवत्रयाची खटपट सूक्ष्मरूपे विलगट दंडक सांडिता चटपट लोकास होते मिश्रित त्रिगुण निवडेना तेने आद्यंत सृष्टी रचना कोण थोर कोण साना कैसा म्हणावा असो ही जाणत्याची कामे नीणता उगाच गुंते भ्रमे प्रत्यये जाण जाणो वर्मे ठाई पाडावे उत्पन्न काळ सृष्टी काळ स्थिती काळ संहार काळ आद्यंत अवघा काळ विलंब रूपी जे जे जये प्रसंगी झाले तेथे काळाचे नाव पडिले बरे नसेल अनुमानले तरी पुढे ऐका प्रजन्य काळ शीत काळ उष्ण काळ संतोष काळ सुख दुःख आनंद काळ प्रत्यये येतो प्रातः काळ माध्यान काळ सायंकाळ वसंत काळ पर्वकाळ कठिण काळ जाणिजे लोकी जन्मकाळ बाळत्व काळ तारुण्य काळ वृद्धाप्य काळ अंतकाळ विषम काळ वेळ रूपे सुकाळ आणि दुष्काळ प्रदोष काळ पुण्य काळ सकळ वेळा मिळून काळ तया सम्भणावे असते एक वाटते एक त्याचे नाव हीन विवेक नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती प्रवृत्ती चाले अधोमुखे निवृत्ती धावे ऊर्ध्वमुखे ऊर्ध्वमुखे नाना सुखे विवेकी जाणती ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेकी दृष्टी घाली विवरता विवरता लाधली पूर्वापरस्थिती प्रपंची असोन परमार्थ पाहे तू ही ये स्थिती ते लाहे प्रारब्ध योगे करून राहे लोकामध्ये सकळांचे एकची मूळ एक जाणते एक बाष्कळ विवेके करून तत्काळ परलोक साधावा तरीच जन्माचे सार्थक भले पाहाती उभये लोक कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे विवेकहीन जे जन ते जाणावे पशु समान त्यांचे ऐकता भाषण परलोक कैचा बरे आमचे काय गेले जे केले ते फळास आले पेरिले ते उगवले भोगिती आता पुढेही करी तो पावे भक्तियोगे भगवंत फावे देव भक्त मिळता दुणावे समाधान। कीर्ति करून नाही मेले, उगेच आले आणि गेले, शहाणे होऊन भुलले काय सांगावे। येथील येथे अवघेची राहते, ऐसे प्रत्ययास येते, कोण काय घेऊन जाते सांगा नाका। पदार्थी असावे उदास, विवेक पाहावा सावकास, येणे करिता जगदीश अलभ्य लाभे। जगदीशा परता लाभ नाही, कार्या कारण सर्व काही, संसार करीत असताही समाधान। मागा होते जनकादिक, राज्य करिताही अनेक, तैसेची आता पुण्य श्लोक कित्येक वसती। राजा वसता मृत्य आला, लक्ष कोटी कबूल जाला, तरी सोडिनात याला मृत्य काही। ऐसे हे पराधेन जिणे, यामधे दुखणे बाहाणे, नाना उद्वेग चिंता करणे किती म्हणो। हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा, तरीच या कष्टाचा पर्याय होतो।
इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे काळरूपनाम समास आठवा।